पूर्व आणि पश्चिमेला उंच उंच डोंगरांची तटबंदी, भरपूर सारी तळी, निसर्गाच्या सानिध्यात असून व्यापारासाठी आणि दळणवळणासाठी उपयुक्त अशी खाडी व बंदरे असल्यामुळे तत्कालीन जनतेचे हे पर्यटन स्थळ होते. विश्रांती विसाव्यासाठी तत्कालीन जनता येथे येत असे. बिंबराज्याच्या राजवटीनंतर शिलाहार राजाची राजवट येथे आली. पूर्व आणि पश्चिमेला उंच उंच डोंगरांची तटबंदी, भरपूर सारी तळी, निसर्गाच्या सानिध्यात असून व्यापारासाठी आणि दळणवळणासाठी उपयुक्त अशी खाडी व बंदरे असल्यामुळे तत्कालीन जनतेचे हे पर्यटन स्थळ होते. विश्रांती विसाव्यासाठी तत्कालीन जनता येथे येत असे. बिंबराज्याच्या राजवटीनंतर शिलाहार राजाची राजवट येथे आली.